नमस्कार. आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी राजश्री कामत तुमकां प्रादेशिक खबरो दिता. ह्यो आसात काय मुखेल खबरो. काल राती 1:05 ते 1:30 ह्या वेळार ऑपरेशन सिंधू राबयले आनी तातूंत 9 दहशतवादी सुवातींक लक्ष्य केले. ऑपरेशन सिंधू वरवी भारतान पाकिस्तानाक चोख उत्तर दिलां. हे खातीर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी तशेंच नौदळ लष्कर हवाई दळाची मुखेलमंत्री प्रमोद सावंत हांणी तुस्त केल्या. आयज मडगांवच्या कोंकण रेल्वे स्थानकाचेर मॉक ड्रील प्रात्यक्षिका जाली. 24th IPCA वर्ल्ड चॅस चॅम्पियनशीप गोंयांत 21 ते 31 जुलय ह्या काळांत पणजेंत जातली. आतां पुराय खबरो. काल राती 1:05 ते 1:30 ह्या वेळाचेर ऑपरेशन सिंधू राबयले आनी तातूंत 9 दहशतवादी सुवातींक लक्ष्य केले. आयज नवी दिल्लीत जाल्ल्या ह्या कारवायेची म्हायती दितना भारतीय लष्कराची कर्नल सोफिया कुरेशी हांणी सांगले.
सवाई नाला कॅम्प मुजफ्फराबाद यह एक लष्करे तोयबा का ट्रेनिंग सेंटर था. आतंकियों ने यहीं से प्रशिक्षण लिया था. सैयदना बिलाल कॅम्प मुजफ्फराबाद यह एक जैश ए मोहम्मद का स्टेजिंग एरिया है. यह हथियार विस्फोटक और जंगल सर्वाइवल ट्रेनिंग का केंद्र भी था. गुलपुर कॅम्प कोटली यह LOC से 30 किलोमीटर दूर था. लष्करे तोयबा का बेस था जो रजौरी पुंछ में सक्रिय था.
तशेंच भारतीय हवाई दळाची विंग कमांडर व्योमिका सिंग हांणी सांगले की
ऑपरेशन सिंदूर वॉज लॉन्च बाय इंडियन आर्म फोर्सीस टू डिलिव्हर जस्टीस टू द विक्टिम्स ऑफ पहलगाम टेरर अटॅक अँड देअर द स्ट्राईक ऑन द टेरर कॅम्प्स वर अंडरटेकन थ्रू प्रेसिजन केपेबिलिटी एज शोन टू यू अ नीश टेक्नॉलॉजी वेपन्स विथ केअरफुल सिलेक्शन ऑफ वॉर हेड्स वॉज एन्श्योर्ड सो दॅट देर विल बी नो कोलॅटरल डॅमेज. द पॉईंट ऑफ इम्पॅक्ट इन ईच ऑफ द टार्गेट वॉज अ स्पेसिफिक बिल्डिंग ऑर अ ग्रुप ऑफ बिल्डिंग्स. ऑल द टार्गेट्स वर न्युट्रलाइज्ड विथ क्लिनिकल एफिशियंसी.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातल्या पिडितांक न्याय दिवपाक ऑपरेशन सिंदूर सुरू केले अशें तांणी म्हळें. तांणी सांगले की फाटल्या 3 दशकां पासून पाकिस्तान दहशतवादी मुळावी सुविधा निर्माण करता जातूंत भरती शिकवण केंद्रां प्रशिक्षण क्षेत्रां आनी लॉन्च पॅड आसपावतात जे पाकिस्तान आनी पाकव्याप्त जम्मू आनी काश्मीरांत पसरले आसात. तांणी ह्या कारवायेची म्हायती दिली जातूंत नष्ट केल्ल्यो दहशतवादी सुवातो आनी लष्करी आनी नागरी प्रतिश्ठानांक लक्ष्य करनासतना ही कारवाय यशस्वीपणान जाली ताचो तपशील आसा. परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री हांणी म्हळें की पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या चौकशीतल्यान पाकिस्तानाचे दहशतवाद्यां कडेन आशिल्ले संबंद उगडे जाल्यात. तांणी म्हळें की दहशतवादी कारवायांचेर लक्ष दवरपी भारताच्या गुप्तचर संस्थांनी अशे संकेत दिल्या की भारताचेर आनी कांय हल्ले जावपाक शकतात आनी ते थांबोवप आनी ताचो फुडो करप गरजेचे आसा अशें मिस्री हांणी म्हळें.
Group calling itself the resistance front has claimed responsibility for the attack. This group is a front for the UN proscribed Pakistani terrorist group Lashkar-e-Taiba. Investigations into the Pahalgam terror attack have brought out the communication notes of terrorists in and to Pakistan.
ऑपरेशन सिंदूर वरवी भारतान पाकिस्तानाक चोख उत्तर दिला. हे खातीर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी तशेंच नौदळ लष्कर हवाई दळाची मुखेलमंत्री प्रमोद सावंत हांणी तुस्त केल्या. 2000 ते 2024 मेरेन पाकिस्तानान वेगवेगळ्या आतंकवादी हल्ल्यांतल्यान भारताचे सुमार 340 नागरिकांचे जीव गेल्यात. पाकिस्तानाचेर कारवाय हीच खरी चूक जाप अशें मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी म्हळां. आयज जावपी नागरी संरक्षण मॉक ड्रील भारतातल्या 244 जिल्ह्यात गोंयच्या दोनूय जिल्ह्यांचे आसपाव आसा अशी माहिती मुखेलमंत्री सावंत हांणी दिल्या. आयज मंत्रिमंडळाच्या बसके उपरांत परवरी मंत्रालयात घेतिल्ल्या पत्रकार परिषदेत ते उलयत. अटल आसरा येवजणेवरवी अडकून उरिल्ली सुमार 6,000 पैकी 2,000 अर्जांचो विलो मे म्हयन्या भितर लायतले अशी माहिती समाज कल्याण खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाय हांणी दिल्या. हे खातीर 12 ते 20 मे ह्या काळात केपे काणकोण सांगे दिवचल साखळी आनी सावड्डे तशेंच परी मतदारसंघात खासा शिबिरां घेतले अशी माहिती मंत्री फळदेसाय हांणी दिल्या. अटल आसरा येवजणेवरवी नवे घर बांदपाक 3 लाख जाल्यार घरांची दुरुस्ती 1.5 लाख रुपया दितले अशी माहिती ह्या वेळार मंत्री सुभाष फळदेसाय हांणी दिल्या.
एक स्पेशल ड्राईव्ह दवरतात ऑल अक्रॉस गोवा. ऑल दोज पेंडिंग एप्लिकेशन इन विच अवर कॉन्स्टिट्युएंसी अवर टीम द सोशल वेलफेअर टीम विथ ऑल अवर ऑफिसर्स विल गो इन पर्टिक्युलर कॉन्स्टिट्युएंसी आणि त्यांचे जे आमचे आमदार असतले मंत्री असतले किती असतले आमचे हे डिपार्टमेंटचे सगळे जे ऑफिसर्स असतात ते प्रत्येक दिसात एकेका कॉन्स्टिट्युएंसी वतले आणि ती कॅम्प घेतले. आम्ही पहिली सुरुवात करतले ते 12 मे केपे मतदारसंघाचे आणि कुंकळी मतदारसंघाचे जे पेंडिंग एप्लिकेशन्स असत ती बाळली पंचायत हॉलात भीत घेतले आणि ती त्यांना सगळे प्रोसिजर.
यो खबरो तुम्ही आकाशवाणीच्या पणजी केंद्रावरून ऐकतात.
तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजीच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन. तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन एक्स चेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
आकाशवाणी पणजी आता मुखावेल्यो खबरो. फुडल्या काळात आणीबाणीची परिस्थिती तयार झाली तर ताका फुडो करपाक सज्ज जावचे हे खातीर देशभरात मॉक ड्रील घडून हाडल्या. दक्षिण गोंयच्या दाबोळी विमानतळ, वास्कोचे आयओसी आगर आणि मडगावच्या रेल्वे स्टेशनाचेर हे निमतान आपत्कालीन प्रात्यक्षिका जातली अशी दक्षिण गोंयची जिल्हाधिकारी एकनाथ क्लिटस हांणी माहिती दिली. आज मडगावच्या कोकण रेल्वे स्थानकाचेर मॉक ड्रील प्रात्यक्षिकात वेगवेगळ्या वट्ट 79 विभागांनी आणि एजन्सींनी वाटो घेतिल्लो. आज सांजवेळा 4:00 सुमाराक ही प्रात्यक्षिका झाली. या प्रात्यक्षिकात पोलीस, उंच पालोवपी दळ, भलायकी कर्मचारी, एनएसएस आणि एनसीसीचे विद्यार्थी तसेच हेर एजन्सीचो आसपाव आशिल्लो. दनपारा 4:00 सुमाराक रेल्वे स्थानकाचेर सायरन वाजल्या उपरांत ही प्रात्यक्षिका झाली अशी माहिती दक्षिण गोंयचे उपजिल्हाधिकारी गणेश परवे हांणी दिली.
Which resulted in severe casualties and violence. Overall, total of 79 agencies had reported when they conducted this rescue operation. Out of this civil defense, around 40 personnel were reported. Electricity, fire and emergency, police, home guard, NCC, TRCL and 15 members of medical were deployed.
प्रसार भारती माहिती आणि प्रसारण मंत्रालयान वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्माचेर पत्रकार परिषद घडून हाडल्या. ह्या कार्यावळीक सुनील भाटिया, डीडीजी आकाशवाणी पणजी आणि हेर अधिकारी असतले. संचालक शशीन राय आणि नाना मेश्राम, संचालक MNC PIB आणि प्रिंट, इलेक्ट्रॉनिक, डिजिटल मीडियाचे संपादक, ब्युरो, मुख्य रिपोर्टर, कॅमेरा पर्सन, फोटोग्राफर या महत्वाच्या पत्रकार परिषदेक आमंत्रित केल्यात. गोंय तियात्र अकादमीचे नवे वांगडी सचिव म्हणून डॉ कालूस फर्नांडीस हांची नियुक्ती केल्या. फाटल्या सोमारा म्हळ्यार 5 मे दिसा ताणी आपल्या पदाचो ताबो घेतला अशी माहिती गोवा तियात्र अकादमीचे अध्यक्ष एंथनी बार्बोजा हांणी दिली. यादी फाटली 4 सुरेश दिवकार हे गोंय तियात्र अकादमीचे वांगडी सचिव आशिल्ले. डॉ फर्नांडीस हांणी गोंय सरकारात वेगवेगळ्या विभागांनी काम केलां. गोंय सरकाराच्या सेंट्रल लायब्ररीचे 2006 ते क्युरेटर आशिल्ले. गोंयचे तियात्र मळार ताणी काम केलां आणि ह्या मळार ताणी संशोधनही केलां असे बार्बोजा हांणी सांगले. द चेस फेडरेशन ऑफ फिजिकली डिजेबल्डा वतीन 24th IPCA वर्ल्ड चेस चॅम्पियनशीप गोंयात 21-31 जुलै हे काळात जातली. भारतात 20 उपरांत ही वस्तादपण सर्त जाता. ह्या सर्तीत 20 चड देशांचे 100 खेळगडे वाटो घेतले अशी माहिती समाज कल्याण खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाय हांणी दिली. हातून रशिया, इस्रायल, पोलंड, कझाकिस्तान, युक्रेन तशेंच हेर देशांच्या खेळगड्यांचो आसपाव आसा. 50% वा ताचे वयर दिव्यांग आशिल्ल्या मनशांक ह्या सर्तीत वांटो घेवपाक मेळटलो जाल्यार जैतिवंतांक $15,000 रुपयांची वेगवेगळी इनामां दितले. आनी आतां खबरो सोंपोवचे पयली परतून एक फावट काय मुखेल खबरो. काल राती 1:05 ते 1:30 मजगती ऑपरेशन सिंदूर राबयले आनी तातूंत 9 दहशतवादी सुवातींक लक्ष केले. ऑपरेशन सिंदूर वरवीं भारतान पाकिस्तानाक चोख उतर दिला. हे खातीर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी तशेंच नौदळ, लष्कर, हवाई दळाची मुखेलमंत्री प्रमोद सावंत हांणी तुस्त केल्या. आयज मडगांवच्या कोकण रेल्वे स्थानकाचेर मॉक ड्रील प्रात्यक्षिका जाली. 24th IPCA वर्ल्ड चेस चॅम्पियनशिपांत गोंयात 21-31 जुलै ह्या काळांत जातली. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोंपल्यो. नमस्कार.